रोमकरासपत्र अध्याय 8। यावरून जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत त्यास आता दंडाज्ञा नाही। जो जीवनी आत्म्याचा नियम त्याने मला ख्रिस्त येशूमध्ये पाप व मरण यांच्या नियमापासून मुक्त केले। नियमशास्त्र देह स्वभावामुळे दुर्बळ असल्या कारणाने जे त्याला असाध्य ते साध्य करण्याकरिता देवाने आपल्या पुत्राला पापी देहासारख्या देहाने व पापाकरिता पाठविले आणि देहात दंडाज्ञा करून पापाचा मोड केला, यासाठी की जे आपण देह स्वभावाप्रमाणे नव्हे तर आत्म्याप्रमाणे चालतो त्या आपणामध्ये नियमशास्त्र विहित आचरण पूर्णपणे व्हावे। जे देह स्वभावाचे आहे ते दैहिक गोष्टींकडे चित्त लावितात आणि जे आध्यात्मिक मार्गानुसारी आहेत ते आत्मिक गोष्टींकडे चित्त लावितात। देहाचे चिंतन हे मरण, आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांती आहे। कारण देहाचे चिंतन हे देवाबरोबर वैर आहे, ते देवाच्या नियमशास्त्राच्या अधीन नाही आणि त्याच्याने तसे होवत नाही। जे देहाधीन आहेत त्यांच्याने देवाला संतुष्ट करवत नाही। परंतु जर देवाचा आत्मा तुम्हामध्ये वास करीतो तर तुम्ही देहाच्या अधीन नाही, आत्म्याच्या अधीन आहात। जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा नाही तर तो त्याचा नाही। जर ख्रिस्त तुम्हामध्ये आहे तर पापामुळे जरी शरीर मेलेले आहे तरी नीतिमत्वामुळे आत्मा जीवनमय आहे। ज्याने येशूला मेलेल्यातून उठविले त्याचा आत्मा जर तुम्हामध्ये वास करीतो तर ज्याने ख्रिस्ताला मेलेल्यातून उठविले तो तुम्हामध्ये वास करणाऱ्या आपल्या आत्म्याने तुमची मर्त्य शरीरे जिवंत करी। बंधुजन हो, आपण ऋणी आहो। बंधुजन हो, आपण ऋणी आहो। तरी देह स्वभावाप्रमाणे वर्तावयाला देह स्वभावाचे ऋणी नाही। जर तुम्ही देह स्वभावाप्रमाणे वर्तता तर तुम्ही मराल। परंतु जर तुम्ही आत्म्याने शरीराची कर्मे मारून टाकिता तर जिवंत राहाल। जितक्यास देवाचा आत्मा चालवितो ते देवपुत्र आहेत। कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हास मिळाला नाही, तर ज्याच्या योगे आपण अब्बा बापा अशी हात मारितो असा दत्तकपणाचा आत्मा मिळाला आहे। तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची लेकरे आहो, आणि जर लेकरे तर अर्थात वारिसही आहो, म्हणजे देवाचे वारिस, ख्रिस्ताबरोबर एकत्रातील वारिस असे आहो। आपण त्याच्याबरोबर वैभव भोगावे म्हणून त्याच्यासह दुःख भोगितो तर आपण तसे वारिस आहो। तर मग आपल्यासाठी जे गौरव प्रकट होणार आहे त्याच्या पुढे सांप्रत काळाची दुःखे काहीच नाहीत असे मी मानितो। सृष्टी ही अत्यंत उत्कंठेनं देवाच्या पुत्राच्या प्रकट होण्याची अपेक्षा करीते। सृष्टी व्यर्थतेच्या स्वाधीन झाली ती आपखुशीनं नव्हे, तर ज्याने ती अशी स्वाधीन केली त्याचमुळे। सृष्टी स्वतः नश्वरतेच्या दास्यातून मुक्त होऊन तिला देवाच्या लेकरांची गौरवयुक्त मुक्तता मिळेल, या आशेनं असे झाले। आपल्याला ठाऊक आहे की सबंध सृष्टी आजपर्यंत कणत व वेदना भोगीत आहे। इतकेच केवळ नव्हे तर ज्या आपणाला आत्म्याचे प्रथम फळ मिळाले आहे ते आपणही स्वतः दत्तकपणाची म्हणजे आपल्या शरीराच्या मुक्तीची वाट पाहत असता आपल्या ठाई कणतो। आपण आशा धरल्याने तरलो, आशा तर प्राप्त झाल्यांची नसते। जे प्राप्त झाले त्याची आशा कोण करील? पण जे प्राप्त झाले नाही त्याची आशा जर आपण धरितो तर धीराने त्याची वाट पाहतो। तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावितो। प्रार्थना करावी तशी कराव्यास आपल्याला समजत नाही, पण आत्मा स्वतः अनिर्वाच्य उच्छवासांनी आपल्यासाठी विनंती करीतो आणि अंतर्यामे पारखणाऱ्याला त्या आत्म्याचा मनोभाव काय हे ठाऊक आहे। कारण हा आत्मा पवित्र जनांसाठी देवाच्या मर्जीप्रमाणे विनंती करीतो। आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यास म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविल्यास सर्व काही त्यांच्या कल्याणार्थ सहकारी असे होते। कारण ज्यांच्याविषयीचे त्याला पूर्वज्ञान होते त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्याने त्यांना आगाऊच नेमून टाकिले. यात हेतू हा की बंधुवर्गात त्याने ज्येष्ठ असे व्हावे. ज्यास त्याने आगाऊ नेमून टाकिले त्यास त्याने पाचारण केले, ज्यास पाचारण केले त्यास त्याने नीतिमान ठरविले आणि ज्यास नीतिमान ठरविले त्याचे त्याने गौरव केले. तर या गोष्टींवरून आपण काय म्हणावे? देव आपणास अनुकूल असल्यावर आपणाला प्रतिकूल कोण असणार? ज्याने आपल्या पुत्रास राखून न ठेविता आपणा सर्वांकरिता त्याला दिले तो त्याच सहित आपल्याला सर्व काही कसे देणार नाही? देवाच्या निवडलेल्या लोकांवर दोषारोप कोण ठेवील? नीतिमान ठरविणारा देव ठेवील काय? दंडाज्ञा करणारा कोण? जो मेला इतकेच नाही तर मेलेलातून उठविला गेला, जो देवाच्या उजवीकडे आहे आणि आपल्यासाठी विनंती करीतो असा जो ख्रिस्त येशू, तो करील काय? ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करील? क्लेश, आपत्ती, छळणूक, उपासमार, नग्नता, संकट किंवा तरवार ही वेगळे करतील काय? असा शास्त्रलेख आहे.
तुझ्यामुळे आमचा वध सतत होत आहे, कापावयाच्या मेंढरासारखी आम्हास गणिले आहे.
नाही नाही, ज्याने आपणावर प्रीती केली त्याच्या योगे या सर्व गोष्टीत आपण विशेष विजयी आहो. माझी खात्री आहे की मरण, जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमान अगर भविष्य अशा गोष्टी भले आकाश, पाताळ किंवा कोणतीही दुसरी सृष्ट वस्तू, ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्यामध्ये जी देवाची आपल्यावरील प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला वेगळे करावयास समर्थ होणार नाही.